शेनम् खलु करोति साचारतः गुरोस्मरण पंकजा भ्रमरलीनतायन्मुखे स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा प्रपञ्चरुचिरितार्पितमतेनता येन सा अहं कृतिपरामुखो भवति एकनाथोपराः सुबोधरस जाह्नवी नयति यस्य सत्सङ्गमम् स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा न संसृतिपरा कदा वसति वासना चेतसि शरीरकृतचेष्टितम् नियति निर्मितम् मन्यते करोति नव भाविकान् अमृतबिन्दुवृष्टिं च यः स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदयमात्मतृप्तम् सदा आत्मतृप्तम् सदा
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय
आज या महिन्याचा तिसरा रविवार आपला सत्संगाचा दिवस आहे. इथं बरेच प्रश्न आहेत. एक प्रश्न असा आहे की अभयम या दैवी गुणाचा अभ्यास कसा करावा. भय आपल्याला आपल्या ठिकाणी का निर्माण होते असा प्रश्न विचारलेला आहे. परमार्थामध्ये मोठे मोठे शब्द आणि त्या शब्दांचा अभ्यास करण्याची इच्छा ही चांगलीच घटना म्हणायची. कोणाला अभयम या शब्दाचा दैवी गुणाचा अभ्यास कसा करावा असं वाटेल, कोणाला अद्वेष्ट या गुणाचा अभ्यास कसा करावा असं वाटेल, कोणाला सर्वांशी मैत्री याचा अभ्यास कसा करावा असा प्रश्न निर्माण होईल. परमार्थातले प्राप्त पुरुषांच्या अंगी असणारे हे जे गुण आहेत या गुणांचा स्वतंत्र अभ्यास, एकेका शब्दाचा अभ्यास जसं अभयम किंवा अद्वेष्टा किंवा सर्वांबाबत करुणा, सर्वांबाबत मैत्री, दान, पुष्कळ गुण आहेत. अभय हा एक गुण विचारलेला आहे एवढंच. हे जे दैवी गुण आहेत किंवा भक्त आहे किंवा स्थितप्रज्ञ आहे या स्थितीबद्दल आधी विचार करणं श्रेयस्कर राहील. ज्याच्या ठिकाणी अद्वैत भाव मुरून राहिलेला आहे अशा पुरुषाचा अभय हा गुण सांगितलेला आहे. तर प्रश्न असा आहे की या अभय या गुणाचा अभ्यास कसा करायचा. त्यामुळे स्वाभाविक रोख असा वाटण्याची शक्यता असते की कशा रीतीने मी अभय या गुणाचा अभ्यास करू, कोणाला भ्यायचं नाही असं मी जगात ठरवू आणि तो अभ्यास कसा करायचा असा या प्रश्नाचा रोख वाटतो. पण आपल्याला आधी अद्वैत भाव अंगात मुरवणं त्याच्यासाठी आवश्यक आहे. संसार भय हे विशेष करून देहबुद्धीमुळं असतं. इथं मला तुम्हाला सांगायचं की हा अभय या दैवी गुणाचा अभ्यास जर करायचा असेल तर त्याच्यासाठी भरपूर कोणाकडून तरी मार खायचा आणि तरीही घाबरायचं नाही असे काही म्हणजे ज्याला फॅन्टसी आहे अशा प्रकारचा अर्थ डोळ्यासमोर उभा राहील. काही काही क्रांतिकारकांनी उदाहरणार्थ तुम्हाला जर चरित्र माहीत असतील तर चंद्रशेखर आझादांसारख्यांनी, भगतसिंगांसारख्यांनी अभय या शब्दाचा अभ्यास करण्यासाठी म्हणून कोणाची मुद्दाम खोडी काढायची आणि त्यांनी मारलं तरी देखील सहन करायचं आणि आपण कसं सहन करू शकतो हे पाहायचं असे अर्थ लावून जीवनात धाडस केलेलं होतं. पण तशा प्रकारचे याचे अर्थ नाहीयेत. हा जो दैवी गुणाचा अभ्यास म्हटलाय आणि 16वा अध्याय हा दैवी आणि आसुरी संपत्तीचं वर्णन करणारा असा अध्याय आहे. या अध्यायाला 9व्या अध्यायाची परंपरा आहे. महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजंती अनन्य मनसा ज्ञात्वा भूतादिम व्ययम असं भगवंत म्हणाले. जे महात्मे आहेत, दैवी प्रकृतीचा आश्रय ज्यांनी केलेला आहे असे महात्मे आहेत, अनन्य मनस होऊन म्हणजे परमात्म्याशी एकरूपता साधून आणि तो अव्यय आहे अशा रीतीने लक्षात घेऊन असा बोध बांधून भजतात असा शब्द आलेला आहे. एखादी गोष्ट सांगण्याच्या भरामध्ये एक विधान केलं जातं तसं भगवंतांकडून हे विधान झालं, पण दैवी प्रकृती ही काय गोष्ट आहे हे तिथं सांगायचं राहून गेलं. 15व्या अध्यायाच्या अखेरीला गीता संपली. इति गुह्यतमम शास्त्रम इदम उक्त्वा मया नघ असे शब्द तिथं आले. हे गीता शास्त्र संपलं, पण जे सांगायचं राहिलेलं होतं ते पुढे सांगण्यासाठी 16वा आणि 17वा अध्याय आले. त्याच्यात प्रथम भगवंतांनी हे दैवी गुणसंपदेचं वर्णन केलं, ज्याच्या ठिकाणी आपण आत्मत्वानी सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या प्रभूशी किंवा आत्म्याशी संलग्न आहोत, एकरूप आहोत अशा प्रकारचा भाव झालेला आहे. म्हणजे याच्यासाठी प्रथम आपल्या आत असणारा जो आत्मा शुद्ध चैतन्य अविनाशी शुद्ध जाणीव स्वरूप आनंद स्वरूप शांत स्वरूप अशी आपली स्वरूप स्थिती ही ओळखायला पाहिजे, आणि विवेकानी अशाच प्रकारचं स्वरूप सर्वांच्या अंतर्यामी आहे. जे आपल्या अंतर्यामी आहे ते सर्वांच्या अंतर्यामी आहे. म्हणून आत्मौपन्य बुद्धीनी जगताकडे पाहायला शिकलं पाहिजे. हाच मोठा अभ्यास आहे प्रथम. मग अभय या गुणाचा अभ्यास त्याच्याच अंतर्गत आहे. जर कोणी निराळा असेल तर भय असेल. इथे कोणी निराळ दिसतच नसल्यामुळे भय नाही. अशा प्रकारे या अभय या गुणाचा या ठिकाणी झोक आहे अर्थाचा. म्हणून अभय या दैवी गुणाचा जर अभ्यास करायचा असेल तर अद्वैत भावाचा अभ्यास करणं क्रमप्राप्त आहे. आपण जे खातो पितो कर्म करतो अनेक जण आपल्यावर उपकार करतात, कोणाकोणावर आपणही उपकार करतो, कोणाकोणाच्या कर्मांमुळे आपण उपकृत होतो, कधी कधी आपल्या कर्मांमुळे दुसरा कोणी उपकृत होतो, असा दुसरा आणि आपण अशा प्रकारची भावना ज्याच्या हृदयातून हद्दपार झालेली आहे. जे जे भूत म्हणून समोर येत आहे ते मी आहे असा ज्याचा भाव झालेला आहे, अशा स्थितीमध्ये जे जगेसी जुनाट सोयरिक असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सगळ्या जगाबरोबर जुनाट सोयरिक असावी. समर्थ म्हणतात ना, बहुता दिसा आपुली भेटी झाली. परमात्म्यापासून दुरावलं होतं तो परमात्म्याशी एकरूप झालो, एकरूप झाल्यानंतर सर्वत्र तोच भरून आहे असा भाव निर्माण झाला. पाणी बुडवू ये मिठाते तो मीठची पाणी आते. तशा प्रकारे संसार भय नाहीस झाल्यामुळं भीती नाहीशी झाली. भय नाहीस होणं ही फार कठीण गोष्ट आहे. भय नाहीस होण्यासाठी भय निर्माण कशामुळे होतं तर द्वैतामुळे भय निर्माण होतं. द्वैतात भयम, अद्वैतात भयम नास्ती. दोन असतात तेव्हा भीती आहे. याचं कारण दोन असतात तेव्हा आपण कोणीतरी आहोत आणि दुसरा कोणीतरी जेव्हा आहे तेव्हा ती स्वतंत्र एंटिटी आपल्याबद्दल काय विचार करत असेल व्यक्ती, आपण तिला आवडत असू आवडत नसू, ती आपल्याला आवडत असेल आवडत नसेल, तिची आपल्याबद्दल भावना द्वेषाची आहे का, क्रोधाची आहे का, कामाची आहे का, कोणत्या तरी विकाराची मत्सराची आहे का, अशा एका संशयाच्या मनोवृत्तीतून द्वैतामुळेच संशय निर्माण होतो, भय निर्माण होतं. भय हा विकार निर्माण होतो. त्यामुळे अभय या दैवी गुणाचा अभ्यास हा स्वतंत्र नसून तोच मी आहे, परमात्माच मी आहे असं अखंड अनुसंधान ठेवत असताना प्रथम आपण देह ही भावना निघून जाते, आपण सच्चिदानंद ही भावना दृढतर होते आणि या भावनेच्या पाठोपाठ आपल्या अंतर्यामी असणारा तोच सर्वांच्या अंतर्यामी भरून राहिलेला आहे असा विवेक निर्माण होतो आणि त्या विवेकानी सहजच अत्यंत प्रेमानी, मैत्रीनी, करुणेनी, विश्वासानी असं वर्तन व्हायला सुरुवात होते. भयाबद्दल जर सांगायचं झालं तर भय हा खूप मूलगामी असा विकार आहे, तो प्रत्येकाला रक्तातच लाभलेला आहे. विनोबायाला स्वरस वाहिनी असं म्हणतात, आपल्या रक्तातच आहे तो. भगवंतांनी देखील वीत राग भय क्रोधहा, अनुराग म्हणजे विषयांबद्दलचं प्रेम, कारण विषयामधूनच आपला जन्म होतो म्हणून तो स्वरस वाही आहे. काम हा स्वरस वाही आहे, आपल्या अंतर्यामी आहे, प्रकृतीतच आहे. तसं भय देखील आपल्याला जन्मतः लाभलेलं असतं. मानसशास्त्रज्ञांना असं समजलेलं आहे की भयाचा पहिला संस्कार जन्म होतानाच घडतो. त्यांच्या असं लक्षात आलं की मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा मुळात सुरक्षित स्थितीतून बाहेर पडायलाच ते घाबरतं. त्याला बाहेर पडायचं नसतं आईच्या उदरातून, तरीही ते जेव्हा बाहेर पाहतं पडतं तेव्हा बाहेरच्या सगळ्या परिस्थितीला घाबरतं. त्याच्या आकाराच्या तुलनेनी, एक कोपरभर एवढं आकार त्याचा असतो, त्याच्या तुलनेनी त्याला ते सगळं जगत प्रथम पाहत असताना भयावह वाटतं. ती इन्स्ट्रुमेंट्स डॉक्टरांची, ते ग्लोव्ज घातलेले डॉक्टरांचे हात. मूल आपल्या आईला देखील घाबरतं जन्माला येतं तेव्हा, त्याला माहीत नसते आई, बाहेरून पाहिलेली नसते. आणि भयाचा संस्कार त्याच्या अंतःकरणावर रक्तामध्ये खोल खोल निर्माण होतो. आणि भय आणि क्रुद्धता हे तसे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यामुळे क्रोध देखील त्याच वेळेला निर्माण होतो. अस्वस्थता, क्षुब्धता ही त्याच वेळेला निर्माण होते. कामातून जन्म होतो आणि भय आणि क्षुब्धता ही जन्मतःच प्राप्त होते. असं असल्यामुळं जोपर्यंत देह आहे तोपर्यंत लक्षात ठेवा, काही एक भीती संभवतेच, संपूर्ण गेली असं होत नाही. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत काही एक द्वैत राहतच, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत काही एक अहंता राहतेच. गैरसमज करून घेऊ नका अभय या शब्दांनी, तो अद्वैत भावात असतो म्हणून तो कम्फर्टेबल असतो, त्याला म्हणून भीती नसते, म्हणून तो सर्वांना आपलं समजत असतो. एकरूप अशा भावनेमध्ये असल्यामुळं सर्वांना तो एकरूप समजतो आपल्याशी आणि परमात्म्याशी, म्हणून तत्वत तो अभय या मनोवृत्तीत असतो. दैवी गुणामध्ये हा गुण अशा करता आहे की जेव्हा प्रकृतीच्या पलीकडे तो जातो तेव्हा देखील प्रकृतीला ज्या गुणांचा स्पर्श होतो त्या गुणांना दैवी गुण असं म्हटलेलं आहे, जे बोधाच्या अत्यंत निकट असतात. म्हणून अभय हा गुण, नम्रता हा गुण बोधाच्या अत्यंत निकट आहे. जर मला बोध झालेला असेल आणि मी तुमच्याशी छाती काढून अहंकाराने जर बोलायला लागलो, मला काही जास्त समजतं अशायाने, तर खुशाल समजायला हरकत नाही की मला बोध झालेला नाहीये. मी जर तुम्हाला क्षुद्र समजत असेल, कमी समजत असेल, मी आत्मभावाने तुमच्या प्रश्नांना उत्तरं देणं अपेक्षित आहे. अन्यथा माझ्या ठिकाणी बोध नाही असं म्हणावं लागेल. परमार्थाचा अभ्यास देखील खूप सूक्ष्म आहे. असं असल्यामुळं हा जो अभय गुण आहे, हा अभय गुण अद्वैत वृत्ती अंगामध्ये जितकी अधिक मुरत जाईल तितका तो जगामध्ये अत्यंत समाधानाने निसंकोचपणे, जसं आई आणि मुलगा यांचं वर्तन एकमेकांशी असावं तसा असा वर्तन करायला लागतो. म्हणून असं समजू नका की अभय हा गुण आहे म्हणून हा प्राप्त पुरुष मग आता भिकाना दिसला. त्या याज्ञवल्क्यांनी तसंच केलं, याज्ञवल्क्यांना तसंच केलं गेलं एका राजानी. तिखट, इतका तिखट जाळ स्वयंपाक करायचा की त्याला विषयांपासून सुख आणि दुःख हे दोन्ही नसले पाहिजेत असं त्यांनी ऐकलं. त्यामुळे ज्ञानी पुरुषाची जर परीक्षा करायची असेल तर बोलवायचा जो कोणी संत आहे, ज्ञानी आहे त्याला, आणि त्याला बसवायचा जेवायला. स्वामीजी गोष्ट सांगत असत, स्वामीजी म्हणत असत की आमटीत इतकं तिखट. आता त्यावेळेला आमटी करायची पद्धत असेलही एखाद वेळेला, पण स्वामीजी म्हणायचे की आमटीत एवढं तिखट की पहिला भुरका मारल्यावर याज्ञवल्क्य उठून उभे राहिले. त्यांनी आतापर्यंत बऱ्याच साधू संतांना अशा प्रकारे तिखट भोजन घातलेलं होतं आणि ते जेव्हा म्हटले की एवढं तिखट राजा जेवण, तेव्हा तुम्हालाही तिखट गोड याची चव लागतं वाटतं, ज्ञान झालेलं नाही, चला तुरुंगात, असं म्हणून तो तुरुंगात पाठवत असे. तर स्वामीजी असं म्हणत असत की पहिला आमटीचा भुरका घेतल्याबरोबर याज्ञवल्क्य उठून उभे राहिले, म्हणाले राजा हा काय स्वयंपाक केवढं तिखट. तर राजा म्हणाला तुम्हालाही तिखट गोड हे सगळं आमच्यासारखं समजतं वाटतं, म्हणजे तुम्ही ज्ञानी नाही. तर तेव्हा याज्ञवल्क्य म्हणाले जर तुला तिखट गोड समजतं ते ज्ञानी पुरुषाला समजू नये असं वाटतं की काय. मग स्वामीजी अजून एक म्हणायचे की ज्ञानी पुरुष म्हणजे काय, पळी आहे का, पिठल्यात देखील पिठलं देखील ढवळलं आणि श्रीखंड देखील, त्या पळीला जसं डावाला त्याचं काहीच नाही तसं, असं मध्येच एक म्हणायचे आणि म्हणायचे की याज्ञवल्क्यांनी राजाला सांगितलं की जे तुला समजत नाही ते आम्हाला समजतं म्हणून आम्ही ज्ञानी. ही साधारणत तुला समजते तशीच आम्हाला समजते, देह दुःख तुला समजतात तशी आम्हाला समजतात. देह दुःखाचं भय देखील ज्ञानी पुरुषाला प्रसंगी असेल. अभय हा गुण अद्वैताने जगतात व्यवहार करण्यासाठी सांगितलेला आहे. अशा प्रकारे या गुणांची उपपत्ती लावावी लागते. त्यांनी विचारले भय आपल्याला आपल्या ठिकाणी का निर्माण होते, सांगितलं का निर्माण होतं, याचं कारण आपल्या रक्तातच जन्मच आपला झाला तेव्हा भयातून जन्म झाला, जन्माबरोबरच भय निर्माण झालं. असं असल्यामुळं जेव्हा कधीही तशी असुरक्षित परिस्थिती निर्माण होईल तेव्हा भय वाटल्याखेरीज राहत नाही, खूप स्वाभाविक आहे. अगदी विवेकानंदांना देखील ते त्यांचं जगप्रसिद्ध भाषण झालं, त्यांचं नाव पुकारलं तेव्हा छाती धडधडायला लागली असं म्हणाले. तळ पायाला तळ, हाताला घाम फुटला, इथं मानेपशी छातीपशी घाम आला, कपाळावर धर्मबिंदू उभे राहिले आणि बोलायला सुरुवात झाली, टाळ्यांचा कडकडाट झाला आणि त्यांचं भाषण खूप गाजलं असंच वर्णन आहे. ते काही त्यांना भयाचा स्पर्श झाला नाही असं समजू नका, त्यावेळेला त्यांना क्षणिक साहजिक तुम्हाला आम्हाला होतं ते झालं, पण ते झालं याचा अर्थ अभयम त्यांच्या ठिकाणी मुरलं नाही असं समजू नका. अभय ही गोष्ट विशिष्ट आहे. ही बोध स्वरूप अशी आहे, विवेकानी सर्व जगताशी ऐक्य झालं अशा भावनेनी असणारं सहज सुंदर वर्तन असं या अभयाचं लक्षण आहे. अशा रीतीने आजचा हा प्रश्न झाल्यानंतर आपल्याला एक गोड कार्यक्रम करायचा आहे आणि मग पुढा हा सत्संग चालू राहील त्या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की आपल्या इथं केंद्रात येणारी लहान मुलं अथवा जे साधक येतात त्यांचे पाल्य दहावीचा नुकताच जो रिझल्ट लागला त्याच्यामध्ये 80% अधिक गुण मिळवलेले अशा मुला मुलींचा आपण सत्कार कौतुक करणार आहोत. हो माहिती हो नाही परमार्थ या ठिकाणी सांगितला जातो रुजवला जातो. या ठिकाणी श्रवण घडतं याच्यातली कित्येक मुलं काही मुलं तर आईच्या पोटात असल्यापासून श्रवण करतायत. आता ती मोठी झाली आणि इथं केंद्रात एका समारंभामध्ये कौतुकाच्या कार्यक्रमाला ती पात्र झाली आणि इथं उपस्थित आहेत. पण इतक्या जुन्या त्यांच्या जन्माच्याही दरम्यान ते इथं येत होते आधीपासून येत होते इतके ते केंद्राशी समरस आहेत. तर काही मुलं अशी असतील की ती कालांतराने म्हणजे 10व्या 12व्या वर्षी इथं आली असतील त्यांचे पालक त्यांना कधी ना कधीतरी घेऊन आले असतील. या मुलांचं निश्चितच कौतुक आहे. ही 10वीची प्राथमिक याच्यानंतरही बऱ्याच परीक्षा ते देतील पण मोठ्या पातळीची अशी पहिली परीक्षा यांनी दिली. ज्याला दर्जा आहे राज्य सरकारनी मान्य केलेला असा दर्जा आहे आणि सबंध महाराष्ट्रभर एकच परीक्षा घेतली जाते तशा प्रकारची परीक्षा या मुलांनी दिली आणि त्याच्यामध्ये विशिष्ट गुण यांनी संपादन केले. आतापर्यंत तुम्ही शाळा तुमची परीक्षा घेत होती आणि शाळा तुम्हाला मार्क देत होती. या परीक्षेचं वैशिष्ट्य असं मग शाळेच्या दर्जानुसार वेगवेगळे जे पेपर्स असतील त्यानुसार तुम्हाला मार्क मिळाले असतील. त्यामुळं कोण कसा याचा खरा कस लागत नाही. एकच प्रश्नपत्रिका आणि एकच परीक्षा घेतली गेल्यामुळं सगळ्यांना एका पद्धतीतून आलेले असे मार्क मिळाले. अशा प्रकारची पहिली परीक्षा तुमच्या आयुष्यातली तुम्ही दिली तो आणि त्या परीक्षेमध्ये तुम्ही खरंच चांगलं यश संपादन केलं. या करता या सगळ्या मुलांचा आपण सत्कार अथवा कौतुक करणार आहोत. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोहम करणार आहे सोहम पाटकर. तर तो आता या सगळ्या मुलांबद्दल सांगेल आणि आपण त्यांचं कौतुक करूया.
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. स्वामी मकरंदनाथाय नमः. मी सोहम पाटकर मी सोहम पाटकर 12वीमध्ये SP कॉलेजमध्ये शिकतो आणि या छोट्याशा कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. 2 दिवसापूर्वीच 10वीचा रिझल्ट लागला व आपल्या केंद्रातील सर्वांनाच फार छान मार्क मिळाले आणि यावर्षी 12 जण असे आहेत ज्यांना 80%च्या वरती मार्क आहेत. त्यातील 5 जणांना तर 90%च्या वरती मार्क आहेत. यांचा पर्सनली फार विशेष कौतुक करावं असं वाटतं, कारण याच काळात क्रिकेटचा वर्ल्ड कपही चालू होता आणि आम्ही सर्व मस्त क्रिकेटच्या मॅचेस असताना हे सर्व मात्र पुस्तकात डोकं घालून अभ्यास करत होते, त्यामुळे आमचं फारच कौतुक करावं असं वाटतं. आता आपण स्वामीजींच्या हस्ते यांना बक्षिस देऊन या सर्वांना शाबासकी देऊया. त्यात प्रथम नाव पद्मजा वर्दे हिचं आहे, हिला 84% गुण मिळालेले आहेत. ऐश्वर्या वर्दे हिलाही 84% गुण मिळालेले आहेत. यापुढे आमच्या क्रिकेट टीम मधला ऍक्टिव्ह मेंबर अनिकेत फाटक याला 85% गुण मिळाले आहेत. वंदना पुरोहित 87% गुण. नील ताटके यालाही 87% गुण मिळालेले आहेत. नीलने मलखांबमध्ये स्टेट लेवलला भाग घेतला आहे आणि तो फुटबॉलही खूप उत्तम खेळतो, त्याला नियर ट्रॉफी मिळाली आहे. यापुढे आनंद कुलकर्णी याला 88% गुण आहेत. अनुष्का दाते हिलाही 88% गुण आहेत. अनुष्का 100 मीटर वॉटरफॉलमध्ये स्विमिंगची स्टेट चॅम्पियन आहे. मृणाल शिंदे हिला 91% गुण आहे. कैवल्य पिंसाला 93% गुण मिळालेले आहेत. कैवल्य अनेक सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतो आणि मग चारित्र्य प्रतिष्ठानाचा छात्र चारित्र उपासक हा पुरस्कार मिळालेला आहे. कैवल्याचं विशेष कौतुक यामुळे की त्यांनी हा यश सिंगल हँडेडने मिळाला आहे, कारण त्याचा दुसरा हात फ्रॅक्चर होता. अर्जुन महाजनला 96% गुण मिळाले आहेत. अर्जुन तरबाजी असल्याने आज तो उपस्थित राहू शकला नाहीये, त्यामुळे त्याच्याऐवजी त्याची आई त्याचं लक्ष स्वीकारेल. संस्कृत मध्ये 100 पैकी 100 मार्क मिळाले आहेत. श्रेयस वेगळेकर याला 97% गुण आहेत. बाल कॅमेरात आपण श्रेयसचं सुंदर अभंग गायन नेहमीच ऐकत असतो. आणि शेवट म्हणजे रोहन परांजपे याला 98% गुण आहेत. रोहनलाही संस्कृत मध्ये 100 गुण आहेत. रोहन मूळ परगावी असल्याने उपस्थित राहू शकलं नाहीये, व त्याच्या वतीने त्याचे आजोबा सद्भक्त लिंगण आजोबा याचा दैवत स्वीकारतो. आता जी मुलं भावित गेली आहेत त्यांना या सर्वांच्या यशामुळे नक्कीच प्रोत्साहन मिळेल आणि आपण या सर्वांना पुढील करिअरसाठी शुभेच्छा देऊया. आपण सर्वच विद्यार्थी स्वामीजींकडे आपल्या पुढच्या करिअरसाठी आशीर्वाद मागूया. हरिओम तत्सत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्यांनी केलं तो सोहम या वर्षी 12वी मध्ये आहे. त्याला त्याच्या अभ्यासाकरता आणि आता जी मुलं 12वी देणार आहेत त्यांना आमच्या अभ्यासाकरता मंडळाच्या वतीने शुभेच्छा. तसंच आता जी दहावीत मुलं गेलेली आहेत नववीतून, तर त्यांनाही शुभेच्छा. अभंग कोणाचा ठेवलाय? अनिकेत. अनिकेत अभंग म्हणेल आणि मग पुढचा कार्यक्रम सुरू होईल.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. परब्रह्म निष्काम तोह, परब्रह्म निष्काम तोह, गवैया घरी तोह, गवैया घरी. वाक्यवाळे अंग कृष्ण नवनीत छोरी, वाक्यवाळे अंग कृष्ण नवनीत छोरी. म्हणती गवणी हरीची, पाऊले धरा हरीची, पाऊले धरा हरीची, पाऊले धरा. रांगत रांगत येत हरिहराज मंदिरा, रांगत रांगत येत हरिहराज मंदिरा. लपत छपत येत हरिहराज भुवनी, राजभुवनी. नंदा सीता कुनी आपण बैसे सिंहासनी, नंदा सीता कुनी आपण बैसे सिंहासनी. सापडला देवारा, सापडला देवारा, यासी बांधा दावाने, यासी बांधा दावाने. शंख चक्र गदा पद्म शारंग पाणी, शंख चक्र गदा पद्म शारंग पाणी. बहुत पुण्य बहुत कष्ट जोडले देवा, बहुत पुण्य बहुत कष्ट जोडले देवा. अनंत पवाडे तुमचे न कळती नवा, अनंत पवाडे तुमचे न कळती नवा. नामामणे केशवा, नामामणे केशवा, नामामणे हो नामामणे, नामामणे केशवा. अहोजी तुम्ही दातारा, तुम्ही दातारा. जन्म जन्मी द्यावे तुमची चरण सेवा, जन्म जन्मी द्यावे तुमची चरण सेवा. परब्रह्म निष्काम, परब्रह्म निष्काम, परब्रह्म निष्काम.
अतिशय गोड कार्यक्रम आणि गोड अभंग हे झाल्यानंतर खरं तर परत प्रश्नाला उत्तर द्यायचं म्हणजे सगळ्यांच्या अंतःकरणात जी उत्तम भावाची घडी बसलेली आहे त्याला कुठे धक्का लागू नये अशी काळजी घेण्याचं खरं तर एक प्रेशर आहे. सद्गुरूंनी केलेला ज्ञानाचा उपदेश महत्वाचा, पण तो अंतःकरणात ठसत नाही म्हणून सद्गुरू साधना सांगतात. तर साधना म्हणजे नक्की काय, साधकाने साधना कशी करावी असा प्रश्न विचारलेला आहे. सद्गुरूंनी केलेला ज्ञानाचा उपदेश महत्वाचा हा तर आहेच, पण आता ज्या बालचमूचं आपण कौतुक केलं स्वामीजींकडनं, त्यांच्या पाठीवर जी शाबासकीची थाप त्यांनी मिळवली, तर तेही खरं त्यांच्या शाळेमध्ये त्यांना शिक्षकांनी जे शिकवलं ते अंतःकरणात ठसवून त्याचं प्रतिबिंब म्हणून त्यांना हे मार्क पडले. म्हणजे व्यवहारामध्ये सुद्धा आपण जे ऐकतो आणि त्याचं आपल्याकडनं जे प्रगतीकरण होतं ते अंतःकरणात किती ठसलेलं आहे ह्याचा काही एक लेखाजोखा असतो. व्यवहारामध्ये सुद्धा जी मंडळी यशस्वी झालेली दिसतात ती आजूबाजूला होणाऱ्या बारीक बारीक गोष्टींचा अंतःकरणामध्ये खरंच विचार करून तदनुसार वर्तन करून योग्य निर्णय घेऊन यशस्वी होतात. त्यामुळे अंतःकरणामध्ये या गोष्टी ठसणं आणि त्याचं प्रतिबिंब आपल्या व्यवहारामध्ये उतरणं त्याच्यामध्ये यशस्वीततेची किल्ली आहे. सद्गुरूंनी केलेला ज्ञानाचा उपदेश सुद्धा आपण सर्वजण ऐकतो, तो महत्वाचा आहे हे तर आपल्या सगळ्यांना आता माहिती झालेलं आहे. कारण त्या उपदेशाने आपण अमृतत्वाला प्राप्त होतो. मगाशी स्वामीजींनी जे सांगितलं त्या अभय ह्या गुणाला प्राप्त होतो. अमर आहे अशी भावना निर्माण झाल्याबरोबर भीती निघून जाते. बहुतेक वेळेला भीती हा देह पडल्यानंतर आता मी नाही, मग माझ्या पश्चात काय व्हायचं आणि माझं पुढे काय व्हायचं या दोन गोष्टींबरोबर जोडलेली असते. पण सद्गुरूंच्या उपदेशांनी मी आत्मस्वरूपाने इथे खरंच अनादि कालापासून आहे आणि मला कुठेही जाणं येणं नाही हे जर पक्क झालं तर मात्र हा सगळा भयाचा पसारा निघून जातो. म्हणून सद्गुरूंचा उपदेश हा महत्वाचा आहे, पण तो अंतःकरणात ठसत नाही ही आपल्या सगळ्यांची अडचण आहे. अंतःकरणात ठसण्याकरता ती गोष्ट मनापासून आवडावी लागते. आपण जर थोडं आपल्या स्वतःचं परीक्षण केलं, अंतरपरीक्षण केलं, तर आपल्याला अशा काही काही गोष्टी ठळक प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या असू शकतील, पण अशा आठवतात की सर्व व्यवहार चालू असताना देखील कुठेतरी एका मनाच्या कोपऱ्यामध्ये त्या गोष्टीचं अनुस्यूतपणे एक भान आपल्याला असतं. अनुस्यूतपणे म्हणजे थोडं कर्माच्या कचाट्यात सापडल्यामुळे एखाद वेळेस विस्मरण झालंय असं वाटण्याची शक्यता राहते, पण तरी सुद्धा तो तेवढा गलबला कमी झाला की परत ते आपल्याला सुरू होतं. त्याचं कारण असं असतं की ते मनापासून आपण स्वीकारलेलं असतं, मनापासून आपण त्या गोष्टीमध्ये रस घेतलेला असतो, आणि ज्या गोष्टीला आपण मनापासून आपलं म्हटलेलं असतं ती मात्र आपल्या अंतःकरणात घर करून बसते. मोठे स्वामीजी गमतीनी कधीतरी सांगायचे की मुंबईचा मुलगा, नागपूरची मुलगी, पुण्यामध्ये साखरपुडा, कधीही आयुष्यात एकमेकाला पाहिलेलं नाही, पण आपलं म्हटलं की परत आपल्या आपल्या ठिकाणी गेल्यानंतर एवढ्या अंतरावर असून सुद्धा आता ती काय करत असेल हा विचार हा ऑफिसमध्ये काम करत असताना करतो, आणि ती तिकडे बसून ह्याचं काय चाललेलं असेल ह्याच्याबद्दल चिंतन करते तिचं तिचं काम करत असताना. नुसतं आपलं म्हटल्याबरोबर खरं तर काही ओळख नव्हती. वरवर पाहून अंतःकरणाचा ठाव घेतला त्यावेळेपुरता आणि मग ते झालं. तसं सद्गुरूंच्या वाक्याचा अंतःकरणात ठाव आपला घेतला जातो का? जर घेतला गेला तर ह्याच न्यायाने, ज्याचा आपल्याला अनुभव आहे, ह्याच न्यायाने आपल्याला सुद्धा आपलं काम करत असताना त्यांनी सांगितलेल्या ह्या महावाक्याचा कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यामध्ये सारखा आठव राहील. अंतःकरणात ठसणं म्हणजे दुसरं काय, कायम त्याचा आठव राहणं. पण ते ठसत नाही ही तर वस्तुस्थिती आहे. म्हणून साधना सांगतात म्हणजे आवृत्ती असकृत उपदेशत्वात कायम कायम तेच सांगत राहतात. त्यांच्या अवतीभवती आपण असताना त्यांच्या बोलण्यातला मतीत अर्थ हाच असतो की तू समजून घे तुला काय सांगितलेलं होतं, तू कोण आहेस ह्याच्याकडे तुझं लक्ष ठेव, तू देह मन बुद्धी नाहीस. म्हणजे स्वामीजींनीच असं सांगितलं प्रवचनामध्ये. त्यांना एक भगिनी भेटल्या, त्यांना त्यांनी विचारलं की दिसत नाही तुम्ही हल्ली केंद्रात का बरं, बरेच दिवस झाले. तर त्या भगिनी म्हणल्या की तुमच्या केंद्रातलं ते आत्मा जीवात्मा शिवात्मा हे ऐकून अगदी आता नकोसं झालेलं आहे. असं जर असेल तर कसं अंतःकरणात ठसणार? कारण ते त्या मानाने त्या इंटेन्सिटीनी त्या ग्रॅव्हिटीनी खरंच आतमध्ये घेतलेलं नाहीये. यालाच योग सूत्रकार तीव्र संवेगानाम आसन्नहा, मग तीव्र संवेग मृदू संवेग मध्यम संवेग असे त्यांनी वेगवेगळ्या कॅटेगरीज केल्या. कारण पुढे मागे होताना दिसतं ना, या मुलांना 85% पुढे मार्क. त्यांच्याच वर्गातली काही असतील जी 79 असतील, काही 65 असतील, काही 50 असतील. त्यांच्याच वर्गात त्यांच्याच क्लासमध्ये त्यांच्याच शिक्षकांनी सगळ्यांना शिकवलं, पण यांना ते जमून गेलं. तसं सद्गुरू एकच उपदेश सगळ्यांना करतात. पावसाच्या पाण्यासारखा तो वर्षाव असतो, पण तीव्र संवेग ज्याच्याकडे आहे, ज्याला त्या महावाक्याखेरीज खरंच दुसरं काही महत्वाचंच वाटत नाही आयुष्यामध्ये, त्याच्या अंतःकरणात ते ठसलं हे काही वेगळी सांगायची गोष्ट राहत नाही ना. ध्येयाने वेडं होणं एखाद्या गोष्टी करता कुठलंही ध्येय असो, आता आपण हा प्रश्न पाहतो आहोत म्हणून कुठलंही एखादं ध्येय असो, त्या ध्येयाने एकदा व्यक्ती प्रेरित झाली की ती सगळं बाकीचं विसरून जाते. शास्त्रज्ञ जेव्हा एखादा शोध लावण्याकरता त्याच्या प्रयोगामध्ये एक तानतेने उतरतो तेव्हा तो आजूबाजूची परिस्थिती सगळी विसरून जातो, त्याला वेळेचं भान राहत नाही. तो पूर्णत त्या प्रयोगाशी एकरूप होऊन जातो आणि सगळं विसरून जातो. भामतीकार म्हणून स्वामीजी यांचा उल्लेख करतात मंडन मिश्रा वाचस्पती, त्यांची अशी गोष्ट सांगतात की ते तत्वचिंतनामध्ये इतके रममान होऊन गेलेले होते, पूर्णत आतमध्ये वृत्ती स्थिर झालेली आणि तत्वचिंतनाखेरीज दुसरा कुठलाच विषय नाही. आणि रोज संध्याकाळच्या वेळेला त्यांच्या समोर दिवा आणून ठेवला जात असे. त्यावेळेचे दिवे तेलाचे असतील. आणि हा उपक्रम जवळपास 40 वर्ष चाललेला होता. एकदा पावसाळ्याच्या काळामध्ये त्यांच्या तरणकुटीचं दार थोडं उघडं राहिलं आणि वाऱ्याचा जोरात झोत आला ते दार उघडलं गेलं आणि तो दिवाही मालवला गेला. तर भरकन एका व्यक्तीने येऊन तो परत लावून दिला आणि ही थोडी मध्ये पंधरी मोगली जी गेली तर त्यांनी मान वर करून बघितलं आणि त्या भगिनीला असं विचारलं की मी आपला ऋणी आहे पण आपला परिचय काय. तेव्हा त्या भगिनीने सांगितलं की 25-30 वर्षापूर्वी तुमचा आणि माझा विवाह झाला, मी आपली पत्नी आहे. तेव्हा त्यांना अंतःकरणात इतकं दुःख झालं, ते म्हणले ह्या तत्वचिंतनामध्ये मी आपल्यावर घोर अन्याय केला आणि म्हणून त्यांनी त्यांच्या ग्रंथाला त्यांचं नाव त्यांनी विचारून घेतलं. त्यांनी सांगितलं माझं नाव भामती. म्हणून त्यांच्या या तत्वज्ञानाच्या अमोल अशा ग्रंथाला त्यांनी भामती टीका असं नाव दिलं. म्हणजे व्यक्ती जेव्हा आपल्या ध्येयाशी एकरूप होऊन जाते तेव्हा ती बाह्य सर्व गोष्टींना विसरून जाते. त्या एका गोष्टीखेरीज तिला दुसरं काहीही सुचत नाही. प्रत्येकाची गोष्ट वेगवेगळी असू शकते. आपण सर्व भाग्यवान अशा करता आहोत की आपल्याला सद्गुरूंची भेट झालेली आहे. त्यांनी आपल्याला तत्वम असे या महावाक्याचा मोठ्या कृपाळूपणे उपदेश केलेला आहे. तो अंतःकरणात ठसण्याकरता बाह्य जगताचे जे व्यवहार आहेत ज्याच्यामुळे हे सगळं झाकोळलं जातं त्या व्यवहारांपासून काही काळ निवृत्त होऊन त्यांनी सांगितलेल्या वाक्याबरोबर रममाण होण्याची जी गोष्ट आहे त्याला साधना असं म्हणतात. तत्वम पदार्थ चिंतन ही पण एक साधना आहे. तत् म्हणजे तो परमात्म तत्व, त्वम म्हणजे आपण, तत् त्वम असी तू तेच आहेस ह्या वाक्याचं चिंतन करत बसून राहणं. बाह्यत लोकांना वाटेल हा काहीच करत नाही पण आतमध्ये तो त्या वाक्याबरोबर इतका समरस होऊन गेलेला असेल की त्याला बाह्य जगताचं भान संपलेलं असेल आणि तो खरंच तत्वरूपच होऊन जाईल. ही वेदांतातली अतिशय उत्तम प्रथम क्रमांकाची अशी साधना सांगितली जाते. तत्वम पदार्थ चिंतन. स्वामीजी सुताराची गोष्ट सांगतात. आपल्या घरी सुतार कामाला जेव्हा सुतार येतात तेव्हा आल्यानंतर ते त्यांच्या हत्यारांना धार लावत बसतात आणि आपल्याला असं वाटत राहतं की हा काय वेळ घालवतोय कामातला, आल्या आल्या काम नको का सुरू करायला. पण ती धार लावल्यानंतर मग त्याचं काम दिलेल्या वेळेत आधीच संपून जातं. तसं या चिंतनाने आपलं आयुष्य संपायच्या आधीच आपण त्या तत्वाशी एकरूप होऊ शकतो. तीव्र संवेगा नाम आसन्नहा हे जे आहेत रामकृष्णांच्या भाषेत सांगायचं झालं तर कापराची बाहुली. अग्नी आला की पेटली आणि संपलीच. तसं ज्यांच्या अंतःकरणाचा ठाव हे वाक्य घेतं ते तत्क्षणी, जसं ज्ञानेश्वर महाराज स्वामीजी म्हणायचे की निवृत्तीनाथांनी हात ठेवला आणि उभेच राहिले वस्तुरूप होऊन. प्रश्न आहे आपला, कारण ह्या जगतातले जे सगळे व्यवहार झगमगणारे आपले डोळे दिपवून टाकतात आणि मग तुका म्हणे इह लोकींच्या व्यवहारे नको डोळे धुरे भरो देऊ. तसा हा धूर बाजूला करणं ह्याच्याकरता जे करावं लागतं त्याला साधना असं म्हणतात. आणि म्हणून काही काळ दिवसातला रोज साधारणतः ठराविक वेळेला ठराविक जागेवर जगतापासून आपल्याला वेगळं काढून शांतपणे डोळे मिटून त्यांनी सांगितलेला ध्यान साधनेचा अवलंब करून आपण आपल्याला वेगळं काढणं आणि त्या पदार्थाशी एकरूप होण्याचा अभ्यास करणं हे दुसरं साधनेचं अंग आहे. सतु दीर्घ काल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढ भूमिही मोठ्या आनंदाने. सुरुवातीला आनंद नाही होणार, पण त्यांच्या कृपेने जेव्हा निर्विचार अवस्थेची गोडी जीवाला प्राप्त होईल तेव्हा मात्र आनंदाने. सुरुवातीला जबरदस्तीने बसावं लागेल, पायात मुंग्या येतील, पाठ दुखायला लागेल, मान दुखायला लागेल, विचारांचा आवेग सहन होणार नाही, असं वाटेल की डोळे उघडले तर आपण जास्त चांगले आहोत, डोळे मिटल्यानंतर जो विचार येतात आपण एवढे वाईट नाही आहोत, हे सगळं सहन करून बसावं लागेल. ही दुसरी साधना आहे. त्याच्यानंतर मग काही काळ पूजा अर्चा, आपल्या घरामध्ये जे देव आहेत त्यांचं मोठ्या प्रेमाने पूजन करणं. ती पूजन करत असताना अतिशय आर्त स्वरामध्ये एखादा अभंग, मनाचा श्लोक म्हणणं, आपलंच अंतःकरण फुटून येईल इतक्या भावानी हे सगळं करणं, देहभावाचा उपशम, देहभाव विवर्जित अवस्था अशाही पूजनामध्ये प्राप्त होते. आणि मग व्यवहारामध्ये उतरल्यानंतर काही एक थोडा नाश्ता वगैरे करून आपण आपल्या कामाला जर निघालो बाहेर, तर मग नामस्मरणासहित आपल्या कामापर्यंत पोहोचतो आणि तिथे भगवंताची सेवा म्हणून आपल्या हाताला आलेलं सर्व कर्म आपल्या पूर्ण ताकदीनिशी करणं. त्यावेळेला मला आता हे मी केल्यानंतर पैसे किती मिळणार, फळाची काही काय तरी अपेक्षा बाजूला ठेवणं, काही काय तरी करतो आपण, करत नाही असं नाही, पण ते काम ठेवल्यानंतर हे तुझ्या कृपेने आज माझ्याकडनं खरंच पूर्ण झालं, मी तुझा ऋणी आहे अशी भगवंताची आठवण करून कामापासून वेगळं होणं आणि येताना परत नामस्मरण किंवा एखादा आवडीचा अभंग किंवा सद्गुरूंचंच स्मरण खरं तर की आजचा दिवस खरंच तुमच्या कृपेने इतका सुंदर चाललेला आहे हा असाच शेवटापर्यंत जावो. घरी येऊन हातपाय धुवून परत सकाळी ज्या देवदेवतांची आपण मोठ्या प्रेमाने पूजा केलेली आहे त्यांच्या समोर नतमस्तक व्हावं, उदबत्ती निरंजन काय असेल ती लावावी, केंद्रात यावं, केंद्रात श्रवण करावं, सद्गुरूंचं दर्शन घ्यावं आणि मोठ्या समाधानाने घरी जाऊन भगवंताच्या कुशीमध्ये शांतपणे झोपून जावं. असा हा पूर्ण दिवस हा साधनेमध्ये मोडतो. सकाळी ध्यान केलं, आमची साधना संपली, आता बघतो. हे साधनेत नाही मोडत. स्वामीजी म्हणायचे वर सत्यसाई निलयमध्ये सगळे जण एकदम परब्रह्म स्वरूपाशी एकरूप झाल्यासारखे दिसतात आणि एक एक पायरी उतरली की बोधाच्याही पायऱ्या उतरतात आणि रस्त्यावर उतरल्यावर जर कोणाचा धक्का लागला का दिसत नाही का एकदम. म्हणून सावध राहून आपण ज्याचं श्रवण केलेलं आहे, आपण जे जीवन जगायचं ठरवलेलं आहे त्या जीवनाशी निगडित आणि त्याला सपोर्टिव्ह अशी सगळ्या गोष्टी करणं हे सगळं साधनेमध्ये मोडतं. नामस्मरणाची तासाभराची बैठक झाली, आमची साधना संपली. किती माळा? सद्गुरूंनी सांगितल्या 3. तर स्वामीजी म्हणायचे अशा पद्धतीने त्या माळा ओढतो की भगवंतालाही वाटावं की नको घेऊ बाबा माझं नाव, नाही घेतलंच तरी चालेल. साधना त्याला नाही ना म्हणत, त्याला असं वाटलं पाहिजे की खरंच हा किती कळवळून मला बोलायचं आहे, मला जायलाच पाहिजे अशा पद्धतीने एक नाम घेतलं तरी चालेल. म्हणून साधना ही अशी खंडित नसून पूर्ण दिवसाचं हे जर कोष्टक, म्हणजे मी हे तुमच्याशी अशा करता शेअर करतो आहे की असं माझंही बसावं, ही कल्पना, ही संकल्पना, हे आयुष्याचं एक अतिशय सुंदर असं स्वरूप स्वामीजींनी आपल्याकरता हे दालन उघडलेलं आहे, हे आपल्या सगळ्यांचं व्हावं म्हणून हे कन्फेशन आहे एक प्रकारचं, की हे आपण सर्वजण मिळून करू. ही साधना भगवत प्राप्तीकरता म्हणून दिवसभर करण्याची अशी गोष्ट आहे. आणि जसं श्री महाराज म्हणायचे की रात्री झोपताना नाम घेतलं आणि सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा ते नाम जर आठवलं कुठलाही विचार न येता, तर ती झोप सुद्धा आपली साधनामय झाली, ती समाधीत झाली एक प्रकारची, आणि दुसऱ्या दिवशी परत आपलं हे कोष्टक सुरू. आणि असं देह पडेपर्यंत, देहाच्या अंतापर्यंत, कारण आपल्याला दुसरं काहीच नाही करायचं, अशाच पद्धतीचं आनंदानी समाधानानी शेवटापर्यंत आपलं आयुष्य जावं, ह्याला साधना असं म्हणतात. आणि मग त्याच्याच अंतर्भूत सद्गुरूंनी सांगितलेला तो बोध ठसावत जाईलच. बनत बनत बन जावे, ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की बहुता जन्मी मागिली विक्षेपाची पाणी वळे जाडिली, म्हणून उपगत खेळ बुडाली लग्न घटिका. मी खूप जन्मजन्म हे करत आलेलो आहे, माझी या सत्यवादाचं तप केले बहुत कल्प, सत्यवादाचं हे तप मी बहुत कल्पपर्यंत करत आलो आहे, म्हणून ह्या जन्मामध्ये लगेचच निवृत्तीनाथांनी सांगितल्याबरोबर सत्यत्वानी जो सत्य परमात्मा आहे तो माझ्या अंतःकरणात येऊन बसला, आणि त्याच्या खेरीज दुसरं काहीच नाही हे मला झालं. आपलं भाग्य असं आहे की जन्मोजन्म आपण सद्गुरूंच्या सान्निध्यात राहत आल्यामुळे ह्याही जन्मात आपल्याला त्यांचं सान्निध्य मिळत आहे, आपलं भाग्य काही कमी नाहीये. आता हे जे भाग्य आहे हे मात्र असं नीट बंदिस्त करून जर नीट नेलं तर ते जाईल. जसं पावसाचं पाणी धरणामध्ये अडवून जर कॅनॉल काढलं तर कित्येक हेक्टर जमीन सुजलाम सुफलाम होते, तसं आपलं आयुष्य सुजलाम सुफलाम असं होईल. म्हणून सद्गुरु कृपेचा एक तट आणि त्यांनी सांगितलेल्या अशा दिवसभराच्या साधनेचा एक तट असं बांधून आपली ही जीवन नदी सद्गुरु रूपी समुद्राला जाऊन मिळव अशी त्यांच्याच चरणी प्रार्थना करून आपण आज इथे थांबू. हरिओम तत्सत. बोला कुंडली कवरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.